नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं केलेल्या शतकीय कामगिरीचं कौतुक केलं आहे. गेल्या महिन्यात इस्रोच्या 100व्या रॉकेट प्रक्षेपणाचं आपण साक्षीदार बनलो असून हा केवळ एक आकडा नाही तर अंतराळ विज्ञानात सतत नवे शिखर गाठण्याचा संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. पंतप्रधान मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. साध्या पद्धतीनं सुरू झालेल्या या अंतराळ प्रवासात आज आव्हानांचा सामना करत प्रक्षेपण वाहनाची निर्मिती चांद्रयान, मंगळयान, आदित्य L1 यासारख्या यशस्वी मोहिमांसोबतच गेल्या 10 वर्षांमध्ये इतर देशांच्या अनेक उपग्रहांसह 460 उपग्रह प्रक्षेपित करण्याचं मोठं यश इस्रोनं मिळवलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. येत्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी या उद्देशानं प्रत्येक विद्यार्थ्यानं वैज्ञानिक म्हणून एक दिवस घालवावा असं आवाहन मोदी यांनी केलं आहे. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर कसा करता येईल यासाठी त्यांनी तेलंगणातील आदिलाबाद सरकारी शाळेतील शिक्षक थोडासम कैलास यांचे उदाहरण दिले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मोदी यांनी सर्व स्त्रियांना वंदन करत देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधान निर्मितीतही मोठी भूमिका बजावली असल्याचं सांगितलं. या अनुषंगानं पंतप्रधानांनी त्यांचे सामाजिक माध्यमांवरील अकाउंट्स देशातील काही प्रेरणादायी महिलांकडे एका दिवसासाठी सोपवणार असल्याचं यावेळी जाहीर केलं. या माध्यमातून महिलांनी आपले कार्य आणि अनुभव देशवासियांसमोर मांडण्याचं आवाहन त्यांनी केलं. उत्तराखंड इथं नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचे मोदी यांनी अभिनंदन करत तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवण्यासाठी ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहन केलं. यासाठी त्यांनी प्रत्येकानं आपल्या आहारातून खाद्यतेलाचा वापर 10% कमी करण्याचा उपाय सांगितला. यानिमित्त ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा, जागतिक कुस्तीपटू निखत जरीन यांनी लठ्ठपणावर यशस्वीरित्या कसे नियंत्रण मिळवले याचा अनुभव सांगितला. जागतिक वन्य दिनानिमित्त वन्य जीवन संवर्धनाशी संबंधित असलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आदिवासी बांधवांचे पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले तसंच परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सालेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. या अनुषंगानं याबाबतचं सादरीकरण करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज पॅरिस इथं रवाना झालं आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आतापर्यंत 60.74 कोटी अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. काल दिवसभरात जवळपास 43 लाख लोकांनी पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या क्षयरोगमुक्त भारत मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 10 कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असून यात 5 लाखांहून अधिक क्षयरोग रुग्ण आढळले आहेत. या मोहिमेत 10 लाख शिबिरं घेण्यात आली असून यात 2,40,000 आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. मानवजातीला स्वच्छतेचा अमूल्य संदेश देणारे थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 30वा दीक्षांत सोहळा उद्या होणार आहे. विद्यापीठाच्या 96 अभ्यासक्रमातील 1,39,218 विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पदवी प्रदान केली जाणार आहे. धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक तपासणी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे संचालकांना काल दिले आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वैष्णव यांच्याकडेही मागणी केली होती. तत्कालीन उस्मानाबाद बीड औरंगाबाद नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा अहवाल 28 जुलै 2022 रोजी रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला होता. नांदेड इथं सुरू असलेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. गुरु गोविंदसिंहजी क्रीडा संकुलात सायंकाळी 4 वाजता हा समारोप सोहळा होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10